नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला आता वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक प्रचारसभा घेत आहेत। पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिलला तर दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधल्या त्रिशूर इथं प्रचारसभेला संबोधित केलं। तामिळनाडूमधल्या तिरुवेन्नेली इथं देखील ते आज सभा घेणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघात आज प्रचार रॅली काढली आणि नागरिकांशी संवाद साधला। भाजप नेते अमित शहा हे जयपूरमध्ये तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची अलवर इथं सभा होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात मंडलिक उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे। 2014 निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती। राज्याच्या एकूण मतदारसंख्येत सध्या 5617 तृतीयपंथी मतदार आहेत। ठाण्यात 1279, मुंबई उपनगरमध्ये 812, पुण्यात 726 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे। तृतीयपंथी कार्यकर्ते गौरी सावंत, प्रणित हाटे आणि झैनाब पटेल हे निवडणूक सदिच्छा दूत म्हणून काम करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत प्रथमच 85 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या यवतमाळ, वाशिम आणि अकोला मतदार संघामध्ये ही प्रक्रिया सुरू झाली असून रिसोड कारंजा विधानसभा मतदारसंघातल्या एकूण 811 वयोवृद्ध आणि दिव्यांगांनी गृह मतदान केलं। वाशिम विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया 19 आणि 20 एप्रिलला होणार आहे। यंदाच्या अमरनाथ चारधाम यात्रेसाठी नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात होत आहे। देशातल्या 4 प्रमुख बँकांच्या 540 शाखांमध्ये आणि अमरनाथ श्राईन बोर्डाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे। 13 वर्षांपेक्षा कमी आणि 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना यात्रेसाठी नोंदणी करता येणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। नांदेड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशमन सेवा सप्ताहाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजपासून प्रारंभ झाला। या अंतर्गत 20 एप्रिलपर्यंत अग्निशमन सेवाबाबत जनजागृती केली जाणार आहे। आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी व्यक्त केली। 1984 साली मुंबई इथं एका जहाजाला लागलेल्या भीषण आगीत हुतात्मा झालेल्या 66 अग्निशमन जवान आणि त्यानंतरही विविध ठिकाणी अग्निशमन सेवा बजावताना हुतात्मा झालेल्या सैनिकांना यावेळी अभिवादन करण्यात आलं। राज्यात काल सलग 6व्या दिवशी अवकाळी पाऊस झाला। विदर्भात मंगळवार ते गुरुवार या 3 दिवसात तब्बल 7,500 हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे। सर्वाधिक 4,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान जळगाव जिल्ह्यात झाल्याचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्यात मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे ज्वारी, शिजवून टाकलेली हळद, फळबागांसह भाजीपाला पिकांचं नुकसान झालं। येत्या 2 दिवसात मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे। बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेचं प्रमाण वाढत असून जिल्हाभरात एकूण 12 उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत। उष्माघात बाधितांसाठी उपजिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत। आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत 20 भारतीय नेमबाजांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे। रिओ दी जेनेरिओ इथं ICF ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताच्या पलक गुलियानं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 217.6 गुणांसह कांस्य पदक जिंकलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।